स्तोत्र संहिता अध्याय 144 दाविदाचे स्तोत्र। परमेश्वर जो माझा दुर्ग, त्याचा धन्यवाद होवो। तो माझ्या हातांना लढावयास शिकवितो, माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवितो। तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे। मी त्याचा आश्रय धरितो। तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करीतो। हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावे? मनुष्य श्वासवत आहे, त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे। हे परमेश्वरा, तू आपले आकाश लवून खाली उतर, पर्वतांना स्पर्श कर, म्हणजे ते धुमसतील। वीज पाडून त्यांची दाणादाण कर, तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडीव। वरून आपले हात लांब कर, व महापुरातून, परक्यांच्या हातातून मला सोडवून मुक्त कर। त्यांचे मुख असत्य बोलते, त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे। हे देवा, मी तुला नवे गीत गाईन, दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन। तूच राजांना तारण देणारा आहेस, तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तरवारीपासून मुक्त करणारा आहेस। मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर। त्यांचे मुख असत्य बोलते, त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे। आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत। आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपऱ्यांच्या कोरिलेल्या खांबांसारख्या असाव्यात। आमची भांडारे भरलेली असावीत, त्यातून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात। आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट दशसहस्त्रपट वाढावीत। आमचे बैल लादलेले असावेत। दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत। अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य, ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य।